बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मोबाईल फोनच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे DNA खराब होऊ शकतो. याशिवाय मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आजार, कर्करोग, ब्रेन ट्यूमर, मधुमेह, हृदयविकार इत्यादी अनेक मोठे आजारही होऊ शकतात. आजकाल बहुतेक लोक आपली गोपनीय माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतात, जे चुकीचे आहे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.